महासती द्रौपदी। लेखक सुरेश कोकिळ। वाचन सई लिमये। महासती द्रौपदी हे एक असे व्यक्तिमत्व आहे जिचे नाव घेताच महाभारताचे ऐतिहासिक पर्व आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते। स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम या संस्कृत वचनाचे स्मरण होते। सौंदर्य, सौहार्द, शालीनता आणि पातिव्रत्याचे मोठे मजेशीर मिश्रण तिच्या सरळ स्वाभाविक जीवन जगण्यात दिसून येते। मला असे वाटते, द्रौपदी समाजकारण आणि राजकारण यांचा अभ्यास केलेली चांगली जाणकार होती। तिच्या प्रत्येक कृतीतून तिची निष्ठा आणि ज्ञान यांचा परिचय आपणास होतो। द्रौपदी भगवान श्रीकृष्णांची मानलेली बहीण, 5 पराक्रमी पुरुषांची पत्नी, 5 नरेशाची मुलगी अर्थात राजकन्या, इंद्रप्रस्थ राज्याची राणी महाराणी असून तिने संकटांचा प्रतिकार मोठ्या साहसी वृत्तीने केला। पांडवांना त्यांनी गमावलेले राज्यही तिच्यामुळेच पुन्हा प्राप्त झाले। ती मानी पतिव्रता स्त्री आपल्या अपमानाचा प्रतिशोध घेण्यातही यशस्वी झाली। धनुर्धरांना आव्हान। पांचाल नावाचे एक राज्य होते। बलशाली द्रुपद त्या राज्याचे सूत्रधार राजा होते। पुत्र प्राप्तीसाठी पती पत्नी दोघांनी उग्र तपाचरण केले। फलस्वरूप एक पुत्र आणि एका कन्येस राणीने जन्म दिला। मुलाचे नाव दृष्टद्युम्न ठेवले तर कन्येचे नाव ठेवले द्रौपदी। दोघे दिसामासी वाढू लागले। आता आपली कन्या उपवर झाली आहे हे जाणून तिचा विवाह करावा या हेतूने राजाने स्वयंवराची तयारी केली। स्वयंवर एक अशी विवाह पद्धती आहे ज्यासाठी विवाह इच्छित राजा आणि राजकुमारांना निमंत्रित केले जाते। विवाहासाठी एक पण ठेवला जातो। जो हा पण जिंकेल त्याला कन्या वरमाला घालते, पती म्हणून त्याचा स्वीकार करते। स्त्रीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार अशा प्रकारे दिला जात असतो।
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू।